chinimandi.com पॉडकास्ट।
स्वाभिमानीचे ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतचं आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिते इथं आज रात्री ऊस भरून आलेल्या 5 ट्रकना अडवून त्यांच्या चाकातील हवा स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सोडली। यावेळी ट्रक मालक आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर राधानगरी तालुक्यात सुरू असलेल्या 3 ठिकाणची ऊस तोडही बंद पाडली। यामुळे स्वाभिमानीच्या आंदोलनाला आता ठिणकी पडल्याचं स्पष्ट झालं आहे। प्रतिवर्षीप्रमाणे ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय आणि जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत होणारा निर्णय कारखान्यांनी मान्य केल्याशिवाय कोणत्याही कारखान्यानं ऊस तोड देऊ नये असा प्रघातच काही वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घालण्यात आला आहे। यंदाही दराबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्यानं 2 दिवसांपूर्वी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात तोडणी सुरू असलेल्या कारखान्यांना सक्तीच्या सूचना दिल्या होत्या। तरीही या परिसरातून गगनबावडा येथील डॉक्टर डीवाय पाटील सहकारी साखर कारखान्याला ऊस भरून जात होता। काल बुधवारी रात्री हळदी इथं ट्रक अडवले होते। याबाबत कारखान्याच्या प्रशासनाला सक्त सूचना दिली होती। तरीही आज राधानगरी तालुक्यातील कौलव आणि कसबा तारळे इथं ऊसतोड सुरू होती। या फळात जाऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद पाडली, तर आज रात्री ठिकपुरली फाट्यावर कार्यकर्त्यांनी जमून या परिसरातून जाणाऱ्या ऊसाच्या ट्रकांची अडवाअडवी केली। यामध्ये ऊस भरून आलेल्या 3 ट्रकच्या चाकांमधील कार्यकर्त्यांनी हवा सोडून दिली। यावेळी ट्रक मालक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं तणाव निर्माण झाला होता। तेथील परिस्थिती पाहून राधानगरीकडून आलेले 2 ट्रक कौलव परिसरातच रस्त्यावर थांबवण्यात आले। ठिकपुरली फाट्यावरील 3 ट्रक शेतकरी संघटनेनं ताब्यात घेतले असून याबाबतचा निर्णय झाल्याशिवाय न सोडण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। यामुळे ऊस दर आंदोलनाची ठिणगी भोगावती कारखाना परिसरातच टाकली असून जिल्ह्यातील सुरू असलेल्या साखर कारखान्यांना त्यांनी इशारा दिला। आंदोलनात भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील, साताप्पा पाटील, रावसो डोंगळे, रंगराव पाटील, अण्णासो चौगले, विलास पाटील, बाबूराव पाटील, शंकर जाधव, सुभाष पोवार, भीमराव गोनुगडे, अनिल मगदूम, तानाजी पाटील आदींनी नेतृत्व केलं।